भाग 37 आपण प्रार्थना करण्यासाठी एकत्रित यावाला पाहिजे. हिब्रीकरस पत्र 10:24-25, 1 कर 11:23-24, कलसेकरस पत्र 3:15-17, विश्वासणारा सर्व लोक प्रार्थना करण्यासाठी दररोज एकत्र यावाला पाहिजे व देवनी स्तुती करायला पाहिजे व परमेश्वरनी सेवा करायला पाहिजे. देवनी सेवा करत असताना त्याला भेट अर्पण आणायला पाहिजे. सर्व एकत्र प्रीतिभोजन केलं पाहिजे, म्हणजे प्रभूना भोजन. ती प्रभूभोजन आम्हाला देवना वधस्तंभनी आठवण करी दे. देव आपली पापणीसाठी स्वतः वधस्तंभवर मरणा, म्हणून आपण त्या गोष्टीची आठवण केली पाहिजे. त्याला सांगता प्रभूभोजन.